पहिले इतिहास अध्याय 24 अहरोनाच्या वंशजाची वर्गवारी नादाब अबिहू एलाजार व इथामार. पण नादाब आणि अबिहू हे दोघे आपल्या पित्याच्या आधीच मरण पावले, त्यांना अपत्यही नव्हते. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले. दाविद व एलाजाराच्या वंशातल्या सादोक आणि इथामार यांच्या वंशातला अहिमलेख यांनी त्यांच्या नेमणुकीप्रमाणे त्यांच्या सेवेसाठी त्यांची वाटणी केली. इथामारापेक्षा एलाजाराच्या वंशजात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजाराच्या वंशजात 16 जण तर इथामारच्या वंशजात 8 जण प्रमुख होते. दोन्ही वंशातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली. काही जणांना पवित्र स्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी असे केले. हे सर्व जण एलाजार आणि इथामार यांच्या वंशातले होते. आणि लेव्यातल्या लेखक नथनेलाचा पुत्र शमाया याने राजा व अधिकारी सादोक याजक, अब्याथारचा पुत्र अहिमलेख याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख यांच्या समोर त्यांची नावे लिहिली. चिठ्ठ्या टाकून एलाजाराच्या कुळाच्या वंशातून निवड करण्यात येई आणि पुढच्या वेळेला इथामार यांच्या कुळातील वंशातून निवड करण्यात येई. पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली, दुसरी यदायाची, तिसरी हरिमाची, चौथी सोरिमाची, पाचवी मलकियाची, सहावी मयामिनाची, सातवी हक्कोसाची, आठवी अबियाची, नववी इशुआची, दहावी शकन्याची, अकरावी एल्याशिबाची, बारावी यकिमाची, तेरावी हुप्पाची, चौदावी येशेबाबची, पंधरावी बिलगाची, सोळावी इम्मेराची, सतरावी हेजिराची, अठरावी हप्पीसेसाची, एकोणीसावी पथय्याची, विसावी यहजकेलाची, एकवीसावी याखिनाची, बावीसावी गामुलची, तेवीसावी दलायाची आणि चोवीसावी माझ्याची. परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमांकाने नेमणूक करण्यात आली. इस्रायलाचा परमेश्वर देव याने अहरोनाला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले. लेवीच्या इतर वंशजांची नावे खालील प्रमाणे. अमरामाच्या वंशातील शुबायल, शुबायलाचे वंशज यहदाया, रहब्याचे वंशज, रहब्याच्या वंशात इशिया मुख्य. इसहार वंशजांपैकी शलोमोत, शलोमोथाच्या वंशजातून यहद, हेब्रोनाचा थोरला पुत्र यरिया, हेब्रोनाचा दुसरा पुत्र अमर्या, यहजियेल तिसरा आणि चौथा यकमाम. उज्जियला वंशातला मिखा, मिखाच्या वंशातला शामीर, मिखाचा भाऊ इशिया, इशियाचा पुत्र जखर्या, मरारीचे वंशज महली आणि मुशी, याजियाचा वंशज बनो, मरारीचे वंशज याजियापासून बनो व शोहम व जक्कूर व इब्री, महलीपासून एलाजार हा महलीचा पुत्र, याला अपत्य नव्हते. किशाचे वंशज यरहमेल, महली एदर आणि यरीमोत हे मुशीचे पुत्र. हे लेवी होते. त्यांच्या घराण्यांप्रमाणे त्यांची यादी करण्यात आली. राजा दावीद, सादोक, अहिमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. घराण्यातील श्रेष्ठ मुलाने कनिष्ठाबरोबर चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी अहरोन याच्या वंशजाप्रमाणे चिठ्ठ्या टाकल्या.